नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 22 ऑगस्ट मंगळवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी निधी जाहीर झाला असताना भ्रष्टाचाराच्या नावाखाली राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. श्रावण सोमवार निमित्त जळगाव तालुक्यातील रामेश्वर तीर्थक्षेत्रावर काढण्यात आलेल्या कावड यात्रेनंतर पोहण्याचा मोह दोन तरुणांच्या जीवावर बेतला. तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांपैकी 2 तरुणांचे मृतदेह सापडले तर एकाचा शोध सुरू आहे. साध्या सोप्या शब्दात जगण्याचे तत्वज्ञान समजावून सांगणाऱ्या खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या असोदा या जन्मगावी उभारण्यात येत असलेल्या स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी 12 कोटी रुपयांचा निधीची घोषणा सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावात तलावाकाठच्या व शिरसोली रस्त्यावरील वसाहतींमधील सांडपाणी सर्रास सोडले जात असून त्यामुळे या तलावाचे डबके होत आहे. तलावातील जैवविविधता नष्ट होत आहे. हे सांडपाणी तलावात न जाता बाजूने गटार करून ते नाल्यात सोडण्याच्या कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या मनपाने या तलावाच्या परिसरात मात्र हुतात्मा स्मारक बनविण्याचे ठरवले असून तसा प्रस्ताव 23 ऑगस्ट रोजीच्या महासभेत मांडण्यात येणार आहे. चंद्राच्या दिशेने 2 मित्र झेपावले. एक प्रचंड वेगाने तर दुसरा संत व संयमी वेगाने गेला. पहिला भरकटला आणि कोसळला. आता दुसऱ्याकडे म्हणजेच भारताच्या चंद्रयान 3 कडे अख्ख्या जगाचे लक्ष लागून आहे. त्याला त्याच्या भावाचीही साथ मिळाली आहे. चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3 लँडर मॉड्यूल मध्ये संपर्क स्थापित झाला आणि 2 भाऊ खूप वर्षांनी भेटल्यानंतर होते तसे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यातील 191 गावांमधील 1979 कुटुंब मागील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील 11 साखर कारखान्यांवर ऊस तोडणीला गेली. त्याचबरोबर 0 ते 18 वयोगटातील 1903 मुलं त्यांच्या सोबत होती. आई वडील पुढे ऊस तोडत असताना मुले चक्क ऊसाच्या फळात झोपलेली असायची. ही आकडेवारी कोल्हापूरच्या अवनी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. गरुडासारखे उंच उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.